आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशातून रेलभूमी या नावानं पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहे. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
अगर हम फ्लाई ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. युनिसेफ, पत्र सूचना कार्यालय आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसाठी बालपणातील असंसर्गजन्य रोगविषयी क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन आज एम्स नागपूर इथं करण्यात आलं. यावेळी बोलताना पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितलं की असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं याकरता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासत असून त्यांच्या शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसारमाध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे.
बेसिकली ओबेसिटी, lack of physical activity, mental health, heart disease, diabetes type 1 and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring and so that they don't develop into future complications and diseases.
युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक शिक्षणतज्ञ समाजसुधारक पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील श्रम शिक्षण संशोधन कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते रील मेकर फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन व्हिडिओ ग्राफिक्स कॉमिक्स आणि गेम्स अर्थात AVCG या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं IICTचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉ कुळकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जनशील क्षेत्राची ओळख व्हावी याकरता IICT आणि NCERT द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रिस्पॉन्सिबिलिटी दी गई कि 15,000 कॉन्टेंट क्रिएशन लैब्स हमने बनानी है और वो कॉन्टेंट क्रिएशन लैब्स जो है वो स्कूल्स में बनानी है ताकि बच्चे वहां से ये किए. तो हमने उनको बोला कि अगर वो मैंडेटरी कोर्स होगा तो हम उसको अच्छे से कर पाएंगे.
याप्रसंगी महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.